समाहित मनः स्वरूपानुगः परार्थ पथ दर्शिनम् खलु करोति साचारतः गुरोस्मरण पंकज भ्रमर लीनतायन् मुखे स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा प्रपञ्चरुचिरीश्वरार्पितमतिर्मता येन सा अहङ्कृतिपराङ्मुखो भवति एकनाथो परः सुबोधरस जाह्नवी नयति यस्य सत्सङ्गमम् स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा न संश्रुति परा कदा वसति वासना चेतसि शरीरकृत चेष्टितम् नियति निर्मितम् मन्यते करोति नवभाविकानमृतबिन्दु वृष्टिञ्च यः स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा स्मरामि हृदि माधवम् सदयमात्मतृप्तम् सदा सदयमात्मतृप्तम् सदा आत्मतृप्तम् सदा ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
या महिन्यातला तिसरा रविवार अर्थातच आपला सत्संगाचा वार। सत्संगात आपण एक प्रकारे हार्दिक संवाद साधत असतो, प्रवचन हे एकतर्फी होणारा उपक्रम आहे आणि सत्संग म्हणजे दोन्ही बाजूनी दुतर्फा असा होणारा कार्यक्रम आहे. स्वामी माधवनाथांनी या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमाला सत्संग असं गोड नाव दिलं. या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून श्रोते आणि वक्ते सगळेच साधूभावाच्या संगतीत जावेत असा त्यांचा त्याच्यामागे उद्देश होता. प्रश्नांची एक मोठी चळत माझ्याकडे आहे, त्याच्यातले सगळे प्रश्न माझं वाचन सुद्धा होणार नाही या वेळात, त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं घेतो. साधन निष्काम भावनेने करावे किंवा साधनात निष्कामता असावी हे कसे शक्य आहे? आत्मदर्शनाचे ध्येय समोर असेल तेव्हाच साधना होणार, मग साधनात निष्कामता आणायची कशी? साधना आपण ज्या कारणासाठी करतो आहोत त्या कारणाबद्दलच शंका जणू उपस्थित करणारा हा प्रश्न आहे. आपण साधना उगाच तर काही करत नाही, आपल्याला भरपूर वेळ आहे. आता काय करायचं, सकाळी उठल्यापासून घरातले लोक कामं सांगतात, मग डोळे मिटून साधना करू, असा तर आपला काही उद्देश नाही, कारण अशा उद्देशाने केलेली साधना काही फार काळ टिकत नाही. निष्कारणपणे डोळे मिटून मनुष्य बसू शकत नाही. मी कितीतरी लोक असे बघितले की ज्यांना डोळेच मिटता येत नाहीत, 50-50, 60-60 वर्ष आयुष्याची झाली तरी झोपे व्यतिरिक्त आणि जेव्हा कधीतरी शेवटी मिटतील तो त्या व्यतिरिक्त त्यांनी काही डोळे मिटले नाहीत, कारण मिटताच येत नाहीत, मिटून काय करायचं ते कळत नाही, अस्वस्थता निर्माण होते. डोळे मिटले की खूप अस्वस्थता निर्माण होते आणि तरी सुद्धा आपण साधनेला बसतो. याचा अर्थ काहीतरी आपण निश्चय करूनच साधनेला बसतो ना. मग तो निश्चय कुठला? तो निश्चय असा असतो की आपल्याला आपल्या शरीराच्या मनाच्या बुद्धीच्या सगळ्यांच्या पर जायचंय, सगळ्यांच्या पलीकडे जायचंय. आपल्या मनात आपल्याला त्रास देणारे, आपल्याला उत्तेजित करणारे असे नाना प्रकारचे विचार सारखे येत असतात, त्या विचारांपासून आपल्याला कुठेतरी मुक्तता हवी आहे, त्या विचारांचा व्याप आपल्याला कमी करायचा आहे, अशा उद्देशाने आपण साधनेला बसतो. तर ही तरी कामना आपल्या मनात कशाला, असा प्रश्न त्यांनी विचारला. माझं असं म्हणणं आहे की ही कामना नाहीच. आपल्या मनात अनेक कामनांमुळे जे विचार तरंग उमटत असतात त्या सर्व कामनांना नाहीसं करू शकणारी अशी साधना आपण करू आणि त्या साधनेतून आत्मदर्शनाचं म्हणजे सर्व वृत्तींपासून मुक्ततेचं जर का आपण ध्येय गाठू तर ही काही सकाम साधना नाही, ही निष्काम साधना असते. समर्थ म्हणतात की राघवाची कामना करणं हे निष्काम होण्याचं सर्वात सोपं असं लक्षण आहे. इथे ज्या एका विशिष्ट संदर्भात कामना हा शब्द वापरला, निष्कामता हा शब्द वापरला, तो आपण समजून घ्यायला पाहिजे. आपण जेव्हा साधनेला बसतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्या मनाचा एक पोती उलटी व्हायला सुरुवात होते, पालथी व्हायला सुरुवात होते आणि त्या पोत्यांमधून अनेक प्रकारचे विचार बाहेर पडायला सुरुवात होते आणि त्या विचारांच्या बुडाशी आपण जायचा प्रयत्न केला, त्या विचारांचं मूळ उगम शोधत शोधत गेलो तर असं लक्षात येतं कुठली तरी कामना, कुठल्या तरी कामना अशाच त्याच्या मुळाशी आहेत. त्या सर्व ज्या कामना आहेत त्या कामना नाहीशा करून त्या सर्व कामनांवर एक प्रकारे आक्रमण करून त्या कामनांचं उल्लंघन करून आपल्याला साधना करायची, ह्याला निष्काम साधना असं म्हणतात. नाहीतर आपण साधना करत असताना आपल्याला आपला रिझल्ट लागायचा असेल तर रिझल्टच्या बद्दल आपण साधनेत प्रार्थना करत बसतो, देवा देवा रिझल्ट नीट लागू दे, मी ध्यान करतोय, देवा देवा गाडी नको चुकायला मी ध्यान करतोय, इत्यादी इत्यादी ज्या अशा छोट्या मोठ्या कामना आपल्या मनामध्ये निर्माण होतात त्या सगळ्या कामनांपासून आपल्या स्वतःला वेगळं करण्याचा जो प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाच्या मागची जी प्रेरणा आहे ती कामना कशी बरं होईल, ती कामना नाही। निष्कामतेची इच्छा ही कामना नाही हे आपण सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे आणि निष्कामता प्राप्त करून घेण्यासाठी म्हणून आपण साधना करायची आणि त्यामुळे त्या साधनेत ह्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं ध्येय असता कामा नाही। या साधनेत यापेक्षा दुसरी कुठली तरी इच्छा, दुसरी कुठली तरी प्रेरणा ही असता कामा नाही। साधना करत असताना अनेक प्रकारच्या सूक्ष्म स्थूल कामना आपल्या मनामध्ये तरळून जात असतात। आपल्याला काहीतरी हवं असतं ज्याचा प्रकर्षाने शोध आपल्याला साधनेला बसल्यावरच लागतो। आपल्याला काहीतरी नको असतं याचा सुद्धा शोध साधनेला बसल्यावरच लागतो। हे सगळं रद्द करायचं, हे सगळं अनावश्यक आहे। या सगळ्या गोष्टी त्याज्य आहेत, ते सोडून आपण जी साधना करू आणि त्यावेळेला आपण सारखं स्वतःला हे समजावून सांगत असतो की मी साक्षी आहे, मी आत्मरूप आहे, असं आपल्या स्वतःला आपण सारखं स्मरण देत असतो, अशा आपल्या स्वतःला सारखी जाणीव करून देत असतो। असं करत राहणं ही साधना आहे, यात कुठलीही कामना नाही, यात कुठलीही सकामता नाही। त्यामुळे मग साधनात निष्कामता आणायची कशी? आत्मदर्शनासाठी आपण साधना करतो आहोत ही मुळातच सकामता नाही, ही मुळातच निष्कामता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मग साधनात निष्कामता आणायची कशी? कृपया शंकेचे निरसन व्हावे। भाव, निष्ठा, धैर्य यांची कसोटी प्रसंगाच्या वेळी लागते, यांची उणीव जाणवते, तर मग यांचा अभ्यास कसा करावा? तसेच श्रद्धा वाढण्यासाठी काय करावे? कृपया मार्गदर्शन। आपला भाव वाढणं, आपली निष्ठा वाढणं, आपल्यातलं धैर्य वाढीला लागणं, आपली श्रद्धा वाढीला लागणं, हे जे सगळे गुणधर्म आहेत, हे सगळे गुणधर्म असे झाडाला पाणी घालून झाडं मोठी करण्यासारखे नाहीत। आपल्या अंतःकरणामध्ये ह्या विकसित होत जाणाऱ्या, नित्य विकसित होत जाणाऱ्या अशा भावना आहेत। याच्यासाठी कुठला एजेंडा असू शकत नाही। आपला भाव वाढवण्यासाठी आता आपण एक 6 महिने प्रयत्न करूयात, असा कुठला कार्यक्रमाचा अजेंडा ठेवून मग आपण आपला भाव वाढवला, मग आपण आपला निष्ठा वाढवली, धैर्य वाढवला, असं नाही करता येत। या सर्वांच्या बुडाशी काय असेल, या सर्वांच्या मुळाशी काय असेल, तर आपल्याला आपल्या सद्गुरूंवर खूप जास्तीत जास्त आपल्याला जेवढी शक्यता असेल तेवढी निष्ठा ठेवायचा प्रयत्न केला पाहिजे। आता ही निष्ठा ठेवायची म्हणजे काय करायचं? रोज त्यांच्या जाऊन पाया पडायच्या का? रोज त्यांच्या फोटो पुढे डोकं ठेवायचं? काय करायचं? काय निष्ठा ठेवायची? याचा अर्थ आपल्या स्वामीजींचं आपल्याला वारंवार स्मरण करण्याची सवय आपण लावून घेऊ शकतो। वारंवार आपल्याला सद्गुरूंचं स्मरण झालं, वारंवार आपल्याला त्यांनी सांगितलेल्या अनुसंधानाचं स्मरण झालं, तर आपली निष्ठा, आपला भाव त्यांच्या ठिकाणी वाढत जातो आणि हा खूप दूरवर चालणारा असा कार्यक्रम आहे। असं नुसतं एकदा आठवण झाली ना आपला भाव वाढला असं होत नाही। आपल्याला भगवंताविषयी किंवा सद्गुरूंविषयी खूप प्रेम मनात निर्माण झालं असं आपल्याला वाटतं, पण खरंच ते प्रेम किती असतं ह्याचा सुद्धा पडताळा आपल्याला अधूनमधून सावधपणाने घ्यायचा असतो। समर्थ म्हणतात, देवा वेगळे कोणी नाही, ऐसे बोलती सर्वही, परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे। ही फार मूलगामी ओवी आहे असं मला वाटतं। समर्थांनी आपल्या जणू वर्मावर बोट ठेवलंय असं मला वाटतं। आपण अगदी पूर्णपणे अनन्यतेने सद्गुरूंवर निष्ठा ठेवून आहोत का? भगवंतावर निष्ठा ठेवून आहोत का? हा आपल्या स्वतःला विचारायचा प्रश्न आहे। याचं उत्तर बाहेरून कोणीही देत नाही, मागू सुद्धा नाहीये। हा आपल्या स्वतःलाच विचारायचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नावर जर का आपलं लक्ष केंद्रित असेल, आपण आपल्या स्वतःची ह्या पद्धतीने जर का चौकशी करत असतो, तर आपली निष्ठा, आपलं प्रेम, आपला भाव हे सगळं वाढीस लागायला सुरुवात होते. धैर्य हा जो गुण आहे हा उपजत सुद्धा असतो आणि कमावलेला सुद्धा असतो. त्यांनी विचारलं भाव, निष्ठा, धैर्य यांची कसोटी प्रसंगाच्या वेळी लागते. अगदी खरं आहे, अशी काय क्षणक्षणी काय ह्या आपल्या गुणांची कसोटी लागणार नाहीच आहे. एखादा कधीतरी प्रसंग येतो, सहा महिन्यात एकदा येतो, वर्षातून एकदा येतो, जेव्हा आपल्या धैर्याची कसोटी लागते. कुठलं तरी प्रलोभन आपल्या समोर येतं आणि त्या प्रलोभनाला बळी पडायचं का नाही असा प्रश्न आपल्या पुढे येतो, आणि आपण त्यावेळेला खूप प्रयत्न करून त्या प्रलोभनाला बळी पडत नाही. एक परीक्षा झाली, हा परीक्षेचा जो अभ्यासक्रम येतो असा शाळेसारखा नसतो की दर तीन महिन्यांनी, दर आठवड्यांनी, दर तीन आठवड्यांनी अशी परीक्षा नाही होत. ही कधी होईल सांगता येत नाही. कुठल्याही क्षणी या परीक्षेसाठी आपल्याला तयार व्हायला लागतं, कुठल्याही क्षणी या अग्निदिव्यासाठी आपल्याला तयार राहायला लागतं. असं तयार राहण्याचा अभ्यास म्हणजेच स्वामीजींवर निष्ठा, म्हणजेच सद्गुरूंवर निष्ठा. कारण आपल्या जीवनात भलते सलते, उलट सुलट असे अनेक प्रसंग येऊ शकतात, आणि ते केव्हाही येऊ शकतात. ते काही असं पत्र पाठवून नाही येऊ शकत. ते जेव्हा येतील तेव्हा आपण कसे आहोत, त्याला आपण कसं तोंड देणार आहोत, तेव्हा आपण किती डळमळीत होणार आहोत किंवा किती डळमळीत होणार नाही आहोत, हा खरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचा शोध आपल्यालाच घ्यायला लागतो. आपण साधना करत असताना जर का आपल्या स्वतःच्या वृत्तींकडे साक्षीत्वाने बघू शकलो, आपण आपल्या प्रत्येक वृत्तीला प्रतिसाद न देता तिच्यापासून काही बाही प्रमाणात वेगळे राहू शकलो, आपल्या मनात उमटणाऱ्या काही ठळक, काही गडद वृत्ती असतात त्यांनी आपण उत्तेजित न होता त्या वृत्तीचं नुसतं दर्शन घेतलं आणि तिच्यापासून दूर झालो, असे प्रयत्न आपण साधनेत जर का सुरू केले तर आपला भाव, आपली निष्ठा, आपलं धैर्य वाढीला लागतं, आपली श्रद्धा वाढीला लागते. कारण श्रद्धा ही सुद्धा विकसित, नित्य विकसित होणारी अशी आहे. एकदा श्रद्धा ठेवायचा प्रयत्न करायला लागतो की मग पुन्हा श्रद्धा बसते, की मग पुन्हा श्रद्धा बसते, की मग पुन्हा अश्रद्धा बसते. विनोबांनी एक फार सुंदर गोष्ट सांगितली. ते म्हणतात की स्वप्नात मी आणि साधू चाललो तो आमच्या मागे वाघ लागला. साधू पळायला लागला, मी पळायला लागलो, वाघ मागे लागला होता. थोड्या वेळाने साधू पळता पळता थांबला आणि शांतपणे डोळे मिटून बसला. मी सुद्धा घाबरत घाबरत का होईना त्या साधूच्या शेजारी डोळे मिटून बसलो. ज्या क्षणी डोळे मिटून बसलो त्या क्षणी वाघ पण गेला आणि स्वप्न पण गेलं. आपल्याला धैर्य ठेवायची गोष्ट असते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये धैर्य ठेवायचं असतं. अगदी आपल्या सासूरवाडीची वगैरे लोक येऊन आपल्याला काहीतरी बोलतात, मला कोणी बोलत नाही आधीच सांगतो, पण हे उदाहरण खूप जळजळीत आहे म्हणून सांगतो. माझ्या स्वभावामुळे मला कोणी बोलत नाही आमच्या सासूरवाडीहून असं म्हणू. पण समजा असं बोलले तर आपण मागच्या खेपेला जेव्हा बोलले होते, काय एक महिन्यापूर्वी असेल किंवा फार फार तर दोन महिन्यापूर्वी असेल असं काही बोलले, त्यावेळेपेक्षा आता आपण आता आत कशी प्रतिक्रिया दिली. बाहेरची प्रतिक्रियेला आता इथे महत्व नाही, आपल्यासाठी आपली परीक्षा चालली. आत आपण कशी प्रतिक्रिया दिली, आत आपण किती अग्रेसिव्ह झालो, आत आपण किती उत्तेजित झालो याचा शोध घ्यायचा. आणि असा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा हा त्या मनाने सोपा प्रसंग जर का असेल तर त्या प्रसंगाला आपण तोंड द्यायचं, आपण मुळीच आतून सुद्धा त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही. आपल्याला म्हणतील की अगदीच निर्लज्ज झालेला माणूस दिसतोय, म्हणू दे, पण आपण प्रतिक्रिया नाही द्यायची. अशी प्रतिक्रिया जर का दिली नाही तर आपलं धैर्य एक पायरी वाढलं, आपली श्रद्धा एक पायरी वाढली, आपला भाव एक पायरी वाढला. एक पायरीने वाढतो, खूप वाढत नाही पण निश्चित वाढतो, कारण पुढच्या अशा प्रसंगाला आपण अजून समर्थपणे तोंड देतो. होता होता असं होतं की आपल्याला बोलायचंच बंद होतं. हा एक उपाय आहे. आपण उर्मट असणं हा सर्वात सोपा उपाय, पण सहन करणं हा सर्वात अवघड पण खूप चांगला उपाय, साधकाच्या दृष्टीने असं अशा रीतीने भाव निष्ठा धैर्य यांची कसोटी अगदी थोड्या थोड्या वेळेला अधूनमधून येते, नेहमी येत नाही. ज्यांची नेहमी येते तर ते खरंच भाग्यवान समजायला पाहिजे की रोज सकाळी उठल्यापासून कसोटी कोणाला तरी थोडं द्यायचं, तर हे भाग्यवान लोक, कारण त्यांच्यासाठी जे सहा सहा महिन्यांनी व्हायचं ते रोज होतंय, म्हणजे त्यांची साधना सहा महिन्यात जवळजवळ संपलीच, ही पूर्णच झालं सगळं. परंतु तसं नाही होत सामान्यत. त्यामुळे भाव निष्ठा धैर्य श्रद्धा यांची कसोटी कधीतरी लागणार हे निश्चित ठेवायचं, हे आपला ॲझम्पशनच पाहिजे. ही लागणारच, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, आत्ता नाही तर दुपारी, कधीतरी लागणारच. आणि अशी जेव्हा लागेल तेव्हा आपण तयार आहोत का? आपल्या मनात उत्पन्न होणारे जे तरंग आहेत ते किती आहेत, किती वेगाने येतात, किती त्याच्यामध्ये वेगळे वेगळे रंग भरलेले असतात, ते कमी करता आले आपल्याला तर हे आपले भाव, हे सगळे साधनेला अत्यावश्यक अशा भावना आहेत. या सगळ्या भावना आपल्या दृढ, दृढतर, दृढतम अशा क्रमशः होत जातील. अजून 9 मिनिट आहेत मला. मनोगत कामना कमी होण्यासाठी किंवा विषयांची आसक्ती किंवा विषयांचा स्नेह कमी होण्यासाठी नाम ध्यानादी साधनांचा कितपत उपयोग होऊ शकतो? व्यवहारकाली सावध राहणे जमेलच असे सांगता येत नाही, अशा वेळी साधनेने होऊ शकेल काय? हे दोन्ही परस्परावलंबी अशा भावना आहेत. आपले मनोगत कामना ज्या असतात, गीतेने 6व्या अध्यायामध्ये ज्याचं वर्णन केलं, त्या मनोगत म्हणजे आपल्या मनाच्या सुद्धा आत, गत म्हणजे गेलेल्या, आत दडून राहिलेल्या, आत खूप तल्लख असलेल्या, आत खूप स्पष्ट असलेल्या, बाहेर येण्याची वाट बघत असलेल्या, दबा धरून बसलेली श्वापदा असावीत, दबा धरून बसलेला एखादा हल्लेखोर असावा, तशा प्रकारच्या दबा धरून बसलेल्या ज्या अनेक कामना, अनेक वासना आपल्या मनामध्ये असतात, ज्यांना प्रकट स्वरूप त्वरित मिळत नाही, त्या आत अडकून राहिलेल्या असतात. अनेक बंधनांमुळे त्या कामना आत नुसती हालचाल करत राहतात, आत नुसता त्रास देत राहतात. त्या कमी होण्यासाठी नाम ध्यानादी साधनांचा उपयोग कितपत होऊ शकतो? सद्गुरूंनी सांगितलेल्या प्रत्येक साधनेचा उपयोग याच्यासाठी आपण करून घ्यायचा असेल तर निश्चित होऊ शकतो. त्यांनी पुढे खूप चांगलं विचारलं की सावध राहणे प्रत्येक वेळेला जमेलच असं व्यवहारात सांगता येत नाही. आपण जी साधना करतो तिचा आपल्या व्यवहारावर प्रकाश पडतो, आणि आपण जो व्यवहार करतो तो व्यवहार आपल्या साधनेला इन्फ्लुअन्स करत असतो. आणि ह्या दोन्ही परस्पर पूरक अशा घटना आहेत. आपण आपल्या जीवनाचे दोन तुकडे नाही करू शकत, साधनेचा एक तुकडा आणि व्यवहाराचा दुसरा तुकडा. साधनेच्या तुकड्याचा व्यवहाराच्या तुकड्याशी काही संबंध नाही असं आपण जीवन जगू नाही शकत. आपल्या जीवनाला एक प्रकारची सलगता आवश्यक असते, एक प्रकारची कंटिन्युटी आवश्यक असते, आणि त्या सलगतेचाच भाग म्हणून आपण साधना करताना आपली साधना आणि आपले व्यवहारात उत्पन्न होणारे विचार ह्या दोघांचा एकमेकांशी कितपत संबंध आहे याचा थोडा साक्षीत्वानी मागोवा घेण्याची गरज असते. आपण अनेक मनोगत कामना असतात आणि ते स्वाभाविक आहे. काम आणि क्रोध हे मानवी जीवनात स्वरसवाही आहेत, इंट्रिन्सिक आहेत, त्यांना काही करता येत नाही, ते असतातच, ते आपल्या जन्माबरोबर उत्पन्न झाले. त्यांना आपण किती मोठं करतो आहोत ते खूप महत्वाचं असतं, आणि ते मोठं करण्याचा कार्यक्रम हा एक प्रकारे आपण करत असलेल्या कुठल्या तरी अनियंत्रित चिंतनातून निर्माण होत असतो. जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा या चिंतनावर पहिलं नियंत्रण आणण्याचा आपण प्रयत्न करतो, आपल्या मनात जे अनियंत्रित अस्ताव्यस्त बेशिस्त असे जे सगळे विचार येत असतात त्या विचारांच्या मागे कुठल्या तरी मनोगत कामनाच असतात त्या आपल्या समोर राहून आपल्या चिदाकाशात भ्रूमध्याच्या ऐरणीवर आणून त्यांच्याकडे पाहणं वेगळेपणाने आणि त्यांच्यापासून दूर होणं हा उपक्रम आपण ज्या क्षणी सुरू करतो साधनेमध्ये सद्गुरोपदिष्ट मार्गाने त्यावेळेला आपल्याला पहिल्यांदा जाणवतं की आपण आपल्या मनोगत कामनांकडे वेगळेपणाने पाहू शकतो. मनोगत कामना ह्या नुसत्या अश्रापणाने त्यांच्या मागे फरफटत जाण्यासाठी नाहीत. मनोगत कामना ह्या बघण्याच्या आहेत आणि त्या बघून त्यांच्यापासून वेगळ्या राहण्याच्या सुद्धा आहेत. ह्याबद्दल एक विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. आपण जर का साधना खूप सावधपणाने करत असू तर आपण साधनेत ध्यान करत असताना उमटणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींकडे अशा रीतीने जर का बघत असू तर आपल्या असं लक्षात येतं की व्यवहारात सुद्धा अशाच वृत्ती निर्माण होतात आणि त्या वृत्तींना आपण बळी पडण्याची शक्यता असते. त्याच्यापासून आपण स्वतःला वेगळा काढायचा अभ्यास करायचा. साधनांचा उपयोग कितपत होऊ शकतो? साधनांचा उपयोग निश्चितच होतो. साधनेशिवाय याचा उपयोग होणारच नाही मनोगत कामना कमी करण्यासाठी. व्यवहारकांनी सावध राहणे जमेलच असे सांगता येत नाही हे निश्चित आहे. मानव हा स्खलनशीलच असतो आणि स्खलन हा मानवाचा धर्म असल्यामुळे दरवेळेला तो सावध राहीलच याची शक्यता नाही. परंतु तो साधना जर का करत असेल तर त्याच्या सावधगिरीची परी ही हळूहळू हळूहळू विकसित होते. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की साधनेने खूप हळूहळू पण निश्चित असंच परिणाम आपल्यावर घडणार. आपण खूप तुरंतदानम महापुण्यम असं स्वामीजी म्हणायचे. स्वामीजी म्हणायचे परमार्थ म्हणजे तुरंतदानम महापुण्यम नाही की खिशातले 40 रुपये काढून दिले झाला एकदम मोकळा स्वर्गाचा अधिकारी असं नाही होऊ शकत. हे हळूहळू घडणारीच आहे. शनै शनै उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया असं गीतेने सांगितलं. शनैही शनैही म्हणजे हळूहळू आणि हे हळूहळूच माणसाच्या जीवनात घडावं असं मला वाटतं. हे एकदम घडलं कधी कधी असं वाटतं की झालं आपण सर्व कामनातून मुक्त झालो. आज स्वामीजींना नमस्कार केला आणि असा काही भाव निर्माण झाला की जणू सगळ्या कामनाच माझ्या जवळून गेल्या. सावध राहावं असं जेव्हा वाटतं तेव्हा सावध राहावं. अशा कामना लगेच जळून जात नसतात. कुठेतरी त्या आत खोलात दडून बसतात. मनोगतच असतात पण अजून कुठेतरी आत गुह्य ठिकाणी जाऊन बसतात. या हळूहळूच बाहेर पडतील आणि या हळूहळूच ह्याच्यातनं आपण मुक्त होऊ. परंतु त्या दोन्ही एकमेकांना पुन्हा पूरक आहेत. साधना करत असताना आपण म्हणजे ध्यान करत असताना नाम ध्यानादी साधना करत असताना आपल्या मनोगत कामनांकडे लक्ष ठेवणं त्यांचं साक्षी होणं त्या कामनांचा पाठलाग न करणं त्या कामनांना विकसित न करणं हे ध्यान करत असताना आणि व्यवहारामध्ये ध्यानामध्ये जे धैर्य आपल्याला सापडलं वृत्तींकडे वेगळेपणाने बघायचं ते व्यवहारामध्ये वापरणं. व्यवहारात कामना वासना निर्माण होतात आणि त्याच्यापासून आपण आपल्या स्वतःला वेगळं ठेवायचा प्रयत्न करणं. आपण दरवेळेला यशस्वी होणार नाही. मी मगाशी सांगितलं आपण स्खलनशील आहोत परंतु निश्चित क्रमशः आपलं धैर्य वाढत जाऊन आपली धृती वाढत जाऊन आपण याच्यापासून क्रमशः मुक्त होऊ शकतो. आणि त्याची पावती सोपी आहे. त्याची पावती अशी आहे की आपण ध्यानाला बसलो की आपला आत उमटणारा जो सगळा वावटळ आहे ती कमी होणं. आपण व्यवहार करत असताना येणारे अपमानाचे सन्मानाचे क्रोधाचे लोभाचे असे नाना प्रसंग येतील त्यावेळेला आपल्या आत उमटणाऱ्या ज्या वृत्ती आहेत आत उमटणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रियांची तीव्रता त्यांची धार कमी होत आणि हे आपण आपलं तपासता येतं. त्यामुळे मला असं वाटतं की अशा वेळी साधनेने हे शक्य होईल काय? साधनेनेच हे शक्य होईल हे पहिलं लक्षात ठेवायचं. पण साधना म्हणजे सकाळी केलेली तास दीड तासाची साधना एवढा तुकडा होऊ शकत नाही. साधना म्हणजे एक सलगता आहे. त्या सलगतेमध्ये जर का आपण जास्तीत जास्त उतरू शकलो तर याच्यावर अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी आपल्याला काही बाही लक्ष ठेवायला यश मिळेल असं मला वाटतं. हरी
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, जीव भाव, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, येणे सोसे मन झाले हाव भरी, येणे सोसे मन झाले हाव भरी, पराती माघारी येत नाही, येणे सोसे मन झाले हाव भरी, पराती माघारी येत नाही, येत नाही, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बंधनापासोनी उकलली गाठी, बंधनापासोनी उकलली गाठी, देताली मिठे सावकाशे, सावकाशे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते, घर रीते, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल।
गेली एक तप मी केंद्रामध्ये येत आहे। 10 नोव्हेंबर रविवार सकाळच्या प्रवचनामध्ये आपण काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या विकारांबद्दल सांगितले। आपण म्हणालात की काम या विकारापासून क्षणिक सुख मिळते पण त्याचे रूपांतर विषादामध्ये होते। या विकारामध्ये विवेक व वैराग्य राखणे खूप महत्त्वाचे आहे हे ऐकल्यानंतर माझ्याकडून घडलेल्या एका चुकीची प्रकर्षाने जाणीव झाली। मी नुकतेच केंद्रात येऊ लागल्यानंतर मला परदेशी नोकरीची संधी येत होती, पण त्यावेळी आलेल्या विषय या विकारामुळे मी ती संधी घालवली। त्याचा पश्चाताप आता मला तीव्रतेने होऊ लागला आहे। या एका चुकीमुळे माझ्या पत्नीचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। तिच्या बोलण्यामध्ये माझ्याविषयी काहीही प्रेम माया सहानुभूती राहिलेली नाही। मुलांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। मी नोकरीला व्यवस्थित जातो, आपण सांगितल्याप्रमाणे कर्तव्य कर्म चालू आहे, पण त्यात फक्त कोरडेपणा आहे, तरी मी आता कसे वागावे? या चुकीचे परिमार्जन काय घेता येईल याविषयी कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती. अवघड प्रश्न आहे. एक एक तप केंद्रामध्ये येत आहेत, म्हणजे जवळपास 12 वर्ष केंद्रात येत आहेत ज्यांनी कोणी प्रश्न विचारलाय, आणि नुकतेच केंद्रात येऊ लागल्यानंतर परदेशी नोकरीची संधी येत होती म्हणजे 12 वर्षांपूर्वी. 12 वर्षांपूर्वी केंद्रात येण्याची, परदेशात जाण्याची संधी येत होती, पण त्यावेळेला आलेल्या विषय या विकारामुळे मी ती संधी घालवली. कुटुंबात राहायचं असेल, मुलांबरोबर राहायचं असेल, पत्नीला सोडून जायचं नसेल, इथं राहूनच आपण काय करू असं वाटलं असेल, असं झाल्यामुळं ते परदेशात गेले नाहीत. विषय या विकारामुळे ही संधी घालवली त्याचा आता तीव्रतेने पश्चाताप होऊ लागला आहे, कारण ज्यांना विषय समजत होते ते आता बदललेले आहेत. पत्नी आता बदललेली आहे, मुलं आता बदललेली आहेत. पत्नीला असं वाटत होतं की यांनी जायला पाहिजे होतं, मुलांना असं वाटत होतं की यांनी जायला पाहिजे होतं. असा काही अर्थ निघतोय, मला जो अर्थ निघतोय तो असा काही अर्थ निघतोय याच्यातून. या एका चुकीमुळे माझ्या पत्नीचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तिच्या बोलण्यामध्ये माझ्याविषयी काही प्रेम माया सहानुभूती राहिलेली नाही. मुलांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. मी जी प्रवचन करतो त्या प्रवचनाचं तात्पर्य तुम्ही परदेशी जावं असं नाहीये. त्यांच्याबाबत जे काही घडलं त्यांनी त्यावेळेला, म्हणजे विषय हे कसे अनर्थकारक असतात त्यामुळे ते इथं बसून विषयाची त्यांनी कल्पना केली आणि आता ते कसा अनर्थ भोगतायत याचं ते निवेदन माझ्या मते देत आहेत या प्रश्नातून. बाकी माझं सांगण्याचा उद्देश तसा नव्हता, माझं प्रवचन त्याकरता नव्हतं, तुम्ही परदेशी जावं याकरता माझं प्रवचन नव्हतं. पण एका परीने मी पत्नीबरोबर राहायचं, मुलांबरोबर राहायचं, आपल्याला प्रेमाची आवश्यकता आहे असं समजल्यामुळं आज हा त्रास माझ्या वाट्याला आलाय असं ते म्हणतात. माझ्या एकूण प्रवचनामध्ये असं काहीही नव्हतं. मला तुम्ही परदेशात जावं किंवा इथं राहावं आणि कोणत्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं याच्यामध्ये मुख्यतः मला प्रवचनांमध्ये परमार्थ सांगायचा आहे. बाकी तसं जर पाहायचं झालं तर एका चांगल्या अर्थाने, पण आपल्या भोवती जमलेली जी मंडळी आहेत, पती पत्नी मुलं, तर हे सगळे आपल्या आपल्या पद्धतीने स्वतः करताच कुटुंबामध्ये असतात, कुटुंबाचा लाभ स्वतः करताच घेत असतात, हे उघड सत्य आहे. या सत्याचं स्वरूप जर पाहायचं झालं तर अगदी थेट आपल्याकडून कोणत्याही गोष्टीच्या मोबदल्यात सहवास नाही मिळाला तरी चालेल, पण परदेश हवा असं कोणाकोणाची मनोवृत्ती असू शकेल. पत्नीची अशी मनोवृत्ती असू शकेल की तुम्ही परदेशात गेलात, 2-5 वर्ष राहिलात, भरपूर पैसे आणलेत म्हणजे आपल्याला सुख मिळेल, अशी मनोवृत्ती असू शकेल असं मला वाटतं. आणि ते आपण केलं नाही असं कोणी ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांना वाटत. अशी कुटुंब मला माहिती आहेत की बाप 4-5 वर्ष अशा रीतीने राहायचं आहे आणि परमार्थ आपल्याला करायचा आहे. परदेशामध्ये जर आपण गेलो तर त्या तऱ्हेने आपण श्रवणाला अंतरू, सद्गुरूंच्या सहवासाला अंतरू, परमार्थ भावनेला देखील कदाचित अंतरू. असं असल्यामुळे नको तो परदेश दौरा, परदेशामध्ये राहणं नको, आपण इथं राहू असं सर्वांनी मिळून ठरवलं. अशी उदाहरणं मला माहिती आहेत. त्याच्यात पत्नीचाही सहभाग होता. आपल्या वाट्याला आलेलं कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आणि अशा कितीतरी स्त्रिया असतात की ज्या आपल्या नवऱ्याला सतत ढोसत ढोसत, हा आमचा बारामतीचा शब्द आहे बरं का, खूप काळाबी एकदम माझ्या तोंडात आला, या संदर्भात आला, ढोसत असतात. मी सुद्धा अशी अनेक उदाहरणं पाहिली आहेत. अगदी एका पार्टीला मी गेलेलो होतो. ती पार्टी वाढदिवसाची पार्टी होती आमच्या ऑफिसमधल्या एका सहकार्याची. तर त्याची बायको त्या पार्टीत आणि आम्ही सगळे ऑफिसमधले लोक जमलेले असताना म्हणत होती की काय करायचं तो ऑफिसर. नवरा ऑफिसर होता. ती म्हणत होती की किती पगार आहे असा, असून असून किती पगार आहे आणि यांना काही करण्याची उमेद नाही, एकच एक बँक धरून चाललेले आहेत. आणि ते बिचारे आपल्या वाट्याला जे आलेलं आहे काय आपल्या वाट्याला आलेलं असेल काही नाही सांगता, त्याचा काही इलाज चालत नव्हता. रोज ढोसते, रोज ढोसत होती. तो एकदा मला म्हणाला की वो काय करावं काय कळत नाही म्हणे. शेवटी इंडसइंड बँक म्हणून एक बँक आहे तिथं गेला. जास्त चांगल्या पगारावर तो तिथं गेला. तिथून 2 वर्षात त्याला नोकरी सोडायला लागली. कामाचं इतकं प्रेशर होतं म्हणून अजून एका परदेशी बँकेत गेला. तिथेही कामाचं खूप प्रेशर. सकाळी 7-7:30 वाजता बँकेत जातो ते 10 वाजेपर्यंत बँकेत असतो. वरची पोस्ट मिळालेली आहे आणि यांनी जे काही पैसे मिळवलेले असतील त्याचा उपयोग मुलं आणि बायको करतायत. त्यांचा मुलांना आणि बायकोला चांगला उपयोग होतोय. तिचं शॉपिंग चाललंय, मुलांचं तरी बरं चाललेलं आहे आणि हा एकटाच अडकलेला आहे. खरं म्हणजे मला वाटायला लागलं की लग्न करणं म्हणजे जसं फ्रंटवर उभं राहणं असावं ना, तर तशीच गोष्ट. मला एकदा जम्मूच्या पुढं कोणता सेक्टर आहे तिथून आपल्या केंद्रात येणाऱ्या एका मुलांनी फोन केला. तर तो मला म्हणाला की रात्र सगळा गोळीबाराचा आवाज चालू असतो, सावध राहायला लागतं, दिवसा झोप येत नाही, जवळपास 20-21 दिवसात झोपलेलं नाही आणि खूप सावध राहायला लागतं, इथं वातावरण फार खराब आहे म्हणाला. मी म्हटलं असू देतो. तेव्हा म्हणजे ही गोष्ट 7-8 वर्षापूर्वीची आहे, तेव्हा सीमेवरचं वातावरण बिघडलं तर तेव्हाची आहे. तेव्हा तो नुकताच नोकरीला लागलेला होता आणि म्हणाला की राव, नोकरीला लागलं तेव्हा फक्त एवढंच होतं की आपल्याला सर्व्हिस करायची, पण इथं आणून उभा केलाय मला, तसंच लग्नाचं आहे. तुमच्या मनामध्ये काय असेल ते वेगळं, तुम्हाला कुठं उभं केलेलं आहे हे उभं राहिल्यावरच कळतं. बायको म्हणते आपल्याला पैसे पुरतील ना, आपल्याला हे घर पुरेल ना, याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी राहायला जायला पाहिजे. काय काय सुरू होईल काही सांगता येत नाही. तुलना असते, यांच्या घरातलं फर्निचर तसं माझ्या घरात नाही, असं सुरू होतं. ते झालं तर मग गाडीचं सुरू होतं. मिलिंद दादा म्हणतात तसं मलाही याचा अनुभव नाहीये, या गोष्टींचा मला अनुभव नाहीये, पण मी खूप लोकांशी बोलतो त्यामुळे मला हे असं समजत राहतं की असं देखील जग आहे. फ्रंटवर उभं राहायचं कारण काय आहे की ते तिथं म्हणजे लग्न करून देखील सॉक्रेटिसला कोणीतरी विचारलं की लग्न करावं की करू नये, तो म्हणाला न करून देखील सारखी तगमग आहे, करूनही त्रास आहे, त्याच्यापेक्षा करून रिकामा हो असं सॉक्रेटिसांनी त्याला सांगितलं. आणि आता हा विचार करू शकत नाही खूप मुलं मुली तरुण बसलेत म्हणतात तर लग्न करा पण पण आपल्याला काय हा ते बघा काकू सांगतातच आहेत. या मंडळींनी इतकं फ्रंटवर उभं केलेलं या मंडळी आणि त्या अपेक्षांना कधीही म्हणजे मी तर कधी कधी म्हणतो की तो नारद भेटले वाल्ह्या कोळ्याला आणि वाल्ह्या कोळ्याला विचारलं की जा घरी जाऊन विचार एवढे लोक मारले सात रांजण भरून खडे जमा व्हावेत म्हणजे किती हत्या झाल्या. हे सगळं कुटुंबाकरता केलंस, कुटुंबाच्या रक्षणाकरता केलंस, काही जबाबदारी घेणार आहेत का तुझ्या पापाची ते जाऊन विचार. तर फ्रंटवर उभं करणाऱ्यांनी असं सांगितलं की आमचं पोषण करणं तुमचं काम होतं, तुम्ही कसे पैसे आणत होतात हे आम्हाला माहीत नव्हतं, ते तुमचा भाग आहे, त्यामुळे तुम्ही जे केलं त्याची तुम्ही खुशाल फळ भोगा. आमचं पालन करणं पोषण करणं हे तुमचं काम आहे, ते तुम्ही करत होतात त्यामुळे आम्ही विचारणार नाही. तसं परदेशात पण मी याच्यातला विनोदाचा भाग आपण सोडून देऊ. खरंच कोणाचं तरी तशा प्रकारे कोणाचं ब्रिंगिंग अप कोण कसं करतं आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपलीच पत्नी असली तरी तिच्या मनाची आणि एकूण आकांक्षांची वाढ तिच्या माहेरी घरी कशी झालेली आहे आपल्याला काही कळायला मार्ग नसतो, लग्न तर करून बसतो. अशा वेळेला आणि आपले तसे विचार नसताना आपण तिच्याबरोबरच राहावं, प्रेमाने जे इथं मिळेल तसं राहावं असं ठरवत असताना असे जर बाकी प्रसंग उभे राहिले तर आता मी काय करू असं ते विचारतायत. तर मी असं सांगेन की खरं म्हणजे हा पारमार्थिक कक्षेतला प्रश्न नाहीये पण सांसारिक कक्षेतला निश्चित आहे. आणि सांसारिक उत्तरं द्यायची का न द्यायची तर एखाद्या उत्तरांनी तुमची साधना, जसं मी निरूपण करताना माझ्या निरूपणाचा रोख असा मुळीच नव्हता कामाबद्दल बोलताना, पण तरी देखील अशा प्रकारचा प्रश्न मनामध्ये तुमचा उभा राहतो. तर मी असं सांगतो की जो कोरडेपणा आहे माझ्याविषयी काहीही प्रेम माया सहानुभूती नाही, मुलांच्या माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, याला आपण तसं काही नाही करू शकत. आपण जर करू शकत असू तर एवढंच की फक्त तेवढं एकच कुठल्या परदेशाचं कारण याला जबाबदार आहे का, आपला स्वभाव वगैरे जबाबदार आहे, 12 वर्ष होऊन गेलेली आहेत, केवळ तेवढं डोक्यात ठेवून एखादी व्यक्ती इतक्या टोकांनी वागेल असं होणार नाही कदाचित. रोज स्वभावाचा स्वभावाशी मुकाबला होत असतो रोज. 12 वर्ष घडले पूर्वी घडलेल्या एका घटनेचा हा परिणाम कदाचित नसेल असं मी म्हणतो. मला कोणी प्रश्न विचारलाय माहीत नाही आणि त्यांच्या समोर त्यांची पत्नी आणि मुलं कसे आहेत हेही मला माहिती नाही, पण एकमेकांचा जो स्वभाव आहे तो समजून घेण्यामध्ये कुठेतरी आपण कमी पडलो की काय. आपण तशा प्रकारचं प्रेम देणं आणि प्रेम घेणं असं आहे तर ते करू शकलो नाही का, तर असे प्रश्न आपल्या स्वतःला खरं म्हणजे विचारायला काही हरकत नाही. जे काही सहजीवन आहे हे विवाहाबद्दल एवढं जरी म्हटलं तरी देखील ही शारीरिक मानसिक भावनिक कौटुंबिक सामाजिक सर्व अंगांनी गरज आहे, विवाह होणं ही गरज आहे. असं असल्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपण अधिकाधिक सुखाने कसे राहू आणि सुख देऊ असा आपण विचार करू आणि या कामाच्या एकूण गोष्टीमुळे एवढा फटका बसलेलाच आहे तर परमार्थाला जास्तीत जास्त लागू काय करणार. कधी कधी काय होतं की यांनी कोणी म्हटलेलं आहे तर हे खूप प्रयत्न करत असतील तरी देखील समजून घेण्याच्या त्यांचा दृष्टिकोन आणि यांचा दृष्टिकोन याच्यात जर महत अंतर असेल तर तुम्ही काही नाही करू शकत, काहीही करता येत नाही. तर जे आहे ते साजरं करायचं, हे जीवन अशाच रीतीने पुढे नेत राहायचं असं मला वाटतं. याच्याखेरीज दुसरा तसा पर्याय आपल्यापाशी आहे काय? आणि आपण आता परत किती वय आहे विचारणाऱ्यांचं माहीत नाही, परत परदेशात जा असं सांगणं हाही काही त्याला उपाय नाहीये. तर कुठेतरी प्रेम सुख शांती याची आवश्यकता आहे आणि ते मिळत नाहीये. तर प्रेम द्यावं प्रेम घ्यावं अशा रीतीने सर्वसामान्यपणाने आपण राहण्याचा प्रयत्न करू. आणि तरीही जर नाहीच जमलं तर तुकाराम महाराज म्हणतात तसं बरे झाले देवा बाईल कर्कशा, असा आपला संसार आहे आता जसा आहे तसा आहे आणि त्यांचं सुख मिळणार नाहीये तर मिळणार नाहीये, म्हणून निदान वैराग्य भावना तरी निर्माण होईल या कारणाने. जर आता काहीच घडणं शक्य नसेल तर आपण तडक परमार्थाला तरी लागू. आपली कर्तव्य कर्म आपण करतोच आहे. त्यांनी म्हटलंय की मी ऑफिसला वगैरे जातोच, एवढं सगळं मी माझी कर्म व्यवस्थित करतो, तशी करावीत. आणि अनुकूल पत्नी नसली तरी देखील अनेकांचा परमार्थ चांगला झालेला आहे. सॉक्रेटिसाचा झाला, तुकाराम महाराजांचा झाला. आणि अनुकूल पत्नी असताना देखील संसार चांगले झाले. आणि पत्नी अनुकूल नाही एवढ्याच कारणाकरता हा अडून बसला आणि याचा परमार्थही झाला नाही अशी उदाहरणं आहेत. आणि पत्नी अनुकूल असल्यामुळे संसारातच गुंतून पडला म्हणून परमार्थ झाला नाही अशाही गोष्टी आहेत. असं असल्यामुळं अशी उदाहरणं आहेत. असं असल्यामुळं आपण मला वाटतं की आहे याच्यात जर आपण योग्य रीतीने सगळं निभावलं असेल तरीही जर जमतच नसेल तर आता नाईलाजाने मी म्हणतो की त्यांना त्यांचा मार्ग त्यांचं जीवन जगू दे. त्यांना आपल्याविषयी एवढं कोरडी सहानुभूती आणि कोरडे कोरडेपणा असा जो वाटतो तो देखील आपण शक्य तितका दूर करायचा प्रयत्न करावा. एरवी आपण तुम्ही जे ज्या प्रकारे तात्पर्य श्रवण आपण म्हणू तर तात्पर्य श्रवणाला महत्व देऊ. तात्पर्य श्रवण याचा अर्थ तुम्ही ऐकत असताना जीव ब्रह्मैक्य हे प्रत्येक श्रवणाचं फलित किंवा निष्कर्ष आहे. अशा रीतीने नाहीये की हे झालं मी तात्पुरतं बायकोच्या याच्यामध्ये अडकून पडलो म्हणून परदेशात गेलो नाही म्हणून काम केवढा वाईट आहे वगैरे. तर अशा प्रकारचा विषयच मुळात नाहीये. प्रवचनाचा विषयही तसा मुळातच नाहीये. संसाराचं स्वरूप हे कमी अधिक प्रमाणात असं असणार. एखाद्याच्या वाट्याला ते तसं येतं येऊ नये. पण सगळ्या पद्धतीने असल्यामुळे कोणाच्या वाट्याला काय कोणाच्या वाट्याला काय असं होऊ शकतं. 5 मिनिटं राहिलेत. प्रार्थना बरोबर वाटतंय हे काकू, उत्तर बरोबर वाटतंय. त्या म्हणतात की अपोजिट पार्टी कशी आहे हे विचारात घेतल्याशिवाय सांगता येत नाही असं त्या म्हणतात. इथं परत फ्रंटवर आणलं. इथं दोन्हीही एका बाजूनी आणि अडचणींशी लढणं अपेक्षित आहे तर एकमेकांच्या विरुद्ध झगडण्यात काही मतलब नाही. हा हा अगदी मला तुमचं पटलेलं आहे. अगदी पटलेलं आहे. हा 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 मिलिंददादा म्हणतात वर देखील लोक बसलेत. त्यांनी असं सांगितलं की याला उत्तर असंही एक आहे की दोघांनी मिळून या प्रश्नाच्या समाधानाकरता सत्संगाला येऊन बसलं किंवा सत्संगाला आलं आणि उत्तर घेत गेलं की मग हे जे प्रश्न आहेत ते दोघांच्याही बरोबर ना, दोघांनाही एक योग्य बोध त्याच्यातून मिळत राहील. हो हो हो, ते म्हणतात की जे अपोजिट आहेत ते प्रेमाने वागू शकतात, पूर्ण उलट होऊ शकतं, हे खरं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्या इथं घडलेली आहेत. प्रेमाची भाषा ही सर्वांना समजते आणि हळूहळू करून ती समजतच राहते. आत्ता बदल झाला नाही असं वाटलं तरी देखील बदल कालांतराने होतो, नाही का? जर तसंही म्हटलं तर नवरा आणि बायको, पती आणि पत्नी आणि मुलं देखील असे जर आले इथं तर खरंच कितीतरी अडचणी आपल्या जीवनातल्या, ज्या खरं म्हणजे अडचणी म्हणून उभ्याच राहायला नको होत्या, त्या सहज दूर होतील, सहज दूर होतील. एका विचारांनी चालण्याचा जो लाभ असतो तर तो लाभ अप्रतिम आहे. अगदी बरोबर आहे. प्रार्थना कोणाची करावी? आपल्या परमदेवतेची करावी की सद्गुरूंची करावी? प्रार्थनेमध्ये आंतरिक तळमळ महत्वाची आहे की ती आहे ती कशाने निर्माण होईल, त्यासाठी उपाय काय, कृपया प्रबोधन करावे. प्रार्थना ही आंतरिक तळमळीशिवाय येऊ शकत नाही. काही एक आंतरिक तळमळ असते म्हणूनच प्रार्थना येते. जर तळमळ नसेल तर प्रार्थना नाही, तळमळ नसेल तर ते नुसतं स्टेटमेंट असतं, प्रार्थना शक्यच नाही. त्यामुळं प्रश्न खूप चांगला आहे. काही एक आंतरिक तळमळ आहे म्हणून तर प्रार्थना करतो. ती किती आहे हा भाग अलाहिदा, प्रत्येकाची कमी अधिक असू शकेल, पण जेवढी आहे तितपत त्याची प्रार्थना असं मात्र निश्चित होऊ शकेल. प्रार्थना परमदेवतेची करावी की सद्गुरूंची करावी? जर सद्गुरू असतील तर परमदेवता सद्गुरूच असावेत असं मी तुम्हाला सांगतो. परमदेवता नावाचा कोणता प्रकार नाही. जर सद्गुरू नसतील तर परमदेवता असते, जर सद्गुरू असतील तर आपली परमदेवता सद्गुरू. सगळ्या संतांनी हे सांगितलेलं आहे. असं असल्यामुळं अर्थात सद्गुरूंची प्रार्थना अथवा परमदेवतेची प्रार्थना एकच परिणाम साधून देते. प्रार्थनेमुळे जर काही होत असेल तर प्रार्थना करत असताना असणाऱ्या तळमळीमुळे, जी काही तळमळ आपल्या अंतःकरणात आहे त्या तळमळीने, अंतःकरणाला जी व्याकुळता निर्माण होते त्याच्यातून चित्तशुद्धी होते. त्या तळमळीपोटी प्रार्थना करणारा खूप एकाग्र होतो. तुम्हाला एखाद्याला परीक्षेच्या वेळेला अनुभव आला असेल, तुम्ही एकाग्र होता, किंचित आत वळता, तुमच्या चित्तवृत्ती नाहीशा होतात प्रार्थना करत असताना, आणि जो प्रार्थनेचा विषय आहे तेवढा एकच विषय डोक्यात राहतो आणि तोही तुम्ही आत वळता आणि तोच विषय डोक्यात राहतो, तोच विषय मागितलेला असतो. असं असल्यामुळं तो जो विराट आहे सर्वव्यापी त्याला ही प्रार्थना पोचते आणि आतून तुम्हाला शक्ती मिळते, बाहेरूनही शक्ती मिळते, दोन्ही बाजूंनी शक्ती मिळते, विश्वाकडून देखील शक्ती मिळते आणि आतून देखील शक्ती मिळते. असा प्रार्थनेचा महिमा आहे. त्या तऱ्हेने मात्र प्रार्थना तशा रीतीने करता आली पाहिजे. कामनिक प्रार्थनेमध्ये देखील हे होऊ शकतं. कामनिक प्रार्थनेचा मी पुरस्कार नाही करत, पण कामनिक प्रार्थनेने देखील हे होऊ शकतं, मात्र तारतम्याने असावी. जसं मी पंतप्रधान व्हावं अशी प्रार्थना सगळेच करतील तर एकच म्हणून हास्यास्पद गोष्टी तुमच्या जीवनात नसाव्यात. प्रार्थनीय अशी जी गोष्ट आहे ज्याकरता तुम्ही जे मिळवण्याकरता प्रार्थना करता, तर पण परमार्थात मात्र प्रार्थना ही अतिमहत्वाची गोष्ट आहे. बापूजींना, महात्माजींना त्यांच्या अनेक प्रकारच्या व्यग्रतेतून ते 7 वाजता प्रार्थना करायचे, तर ती प्रार्थना त्यांना अद्भुत सुख आणि समाधान देत असे. त्यांच्या सगळ्या चित्तवृत्ती ज्या बहिर्गामी झालेल्या असत, अनेक अनेक कुटील प्रश्न सोडवण्याकरता बुद्धी खर्च झालेली असे, ती सगळी माघारी येईल. विश्वास एखाद्या वस्तूवर परमात्म शक्तीवर असा ठेवला जाई आणि सगळी शक्ती परत रीइन्स्टेट परत आपल्या जागेवर येते आहे, रिस्टोअर होते आहे असा त्यांना अनुभव येत असे. त्यांचं मन परत उत्साहित व्हायचं, त्यांची बुद्धी परत एखादी समस्या सोडवण्यासाठी म्हणून जितकी तरतरीत किंवा तल्लक हवी तर तशा तल्लक बुद्धीने ते विचार करू शकायचे. आणि मुख्य म्हणजे परिस्थितीमध्ये बदल पडलेला नसताना शांती आणि समाधान मात्र ते खूप मिळवत असत. हे प्रार्थनेचे लाभ आहेत. प्रार्थना ही श्रद्धेच्या पायावर केली जाणारी गोष्ट आहे, त्यामुळं श्रद्धा असावी, अतिशय मजबूत श्रद्धा असावी. श्रद्धा नसेल अशी व्यक्ती तर्क करते आणि तर्कांनी आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करते आणि दुसऱ्या टोकाला जाऊन ती ज्योतिषाकडे जाते आणि हे होईल का असं विचारते. कितीतरी बुद्धिवादी आपल्या तर्कांनीही सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि ज्योतिष काय सांगतं ते बघू असंही म्हणतात. अशा दोन्ही मार्गांनी हे अश्रद्धतेचंच लक्षण आहे एक प्रकारे. जर श्रद्धा असेल पुरेपूर आणि जे माझ्याबाबत घडेल ती देवाची इच्छा असेल, ती सद्गुरूंची इच्छा असेल असं जर असेल तर सांसारिक प्रार्थना कमीच होतील. मी संपतील असं म्हणणार नाही, पण कमी होतील, कमीत कमी होतील. आणि मग प्रार्थनेचा सगळा रोख हा शांती समाधान तृप्ती मिळावी असा राहील, त्याची कृपा संपादन असावी आपण करावी. आणि आपल्याला मागणं म्हणून काहीच नाही. तुकाराम महाराजांचा तो अभंग आहे ना, तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवोनिया काही न मागती. जीव भाव तर देवापायी ठेवलेला आहे आणि मागणं तर काही नाही. अशा वेळेला पारमार्थिक प्रगती प्रार्थनेमुळे होते आणि अति अति पारमार्थिक प्रगती स्वामीजींचं मी पाहिलंय. प्रार्थनेच्या वेळेला ऐकले, एकदा मी स्वामीजींकडे गेलो होतो काही कामासाठी, तिथून अध्यात्म मंगलधाम मध्ये इथंच यायचं होतं आणि काही मला बोलायचं होतं त्यांच्याशी. आणि बोलता बोलता 7:30 झाले तर ते पडल्या पडल्या त्यांचं घड्याळाकडे लक्ष गेलं आणि माझे शब्द बोलतानाचे विरून गेले. त्यांचे हात जोडलेले होते, ते प्रार्थना त्यांनी सुरुवात केली. मला फक्त घड्याळ दाखवलं त्यांनी आणि प्रार्थना म्हणायला लागले. केंद्राच्या प्रार्थना झाल्या मग मी बोललो. इथं प्रार्थना विलास दादा जेव्हा प्रार्थना सुरू करतात तेव्हा तिथं त्यांची प्रार्थना सुरू व्हायची हे मी ऐकलेलं होतं अनेकांकडून. आणि तुम्हीही सत्संगाच्या वेळेला जो सकाळी स्वामीजींच्या आठवणी तर तेव्हा ऐकलं असेल, मी ते अनुभवलेलं आहे. मी बोलत असताना ते अचानक कट ऑफ झाले, घड्याळाकडे लक्ष गेलं आणि एकदम त्यांचं सगळं बदललं. ते प्रार्थनाच म्हणायला लागले, ते म्हणायला लागले तेव्हा मी म्हणायला लागलो. मला जाणीव झाली, त्यांनी मग बोट दाखवलं आणि प्रार्थना सुरू झाली. संघाचे नानाराव ढोबळे म्हणून प्रचारक, त्यांच्याकडे मी आणि मधुरातही आम्ही भेटायला गेलो होतो. दीनदयाळ हॉस्पिटलमध्ये मी भेटल्यानंतर त्यांना इतका आनंद झाला, ते अगदी म्हणजे जास्तीत जास्त 15 दिवस राहतील अशी परिस्थिती होती त्यांच्या देहाची. डायबेटीस हेवी होता, आत कोणीतरी स्वयंसेवक होता. आम्ही गेल्यावर त्यांनी आतल्या सगळ्या लोकांना बाहेर जायला सांगितलं, आमच्याशी बोलले आणि अचानक त्यांचं टेबलवरच्या घड्याळाकडे लक्ष गेलं. बरोबर 7:30 वाजलेले होते आणि म्हणाले की थांब जरा संघाची प्रार्थना म्हणू. मी कित्येक वर्षात संघाची प्रार्थना म्हटली नव्हती, पण मला जरा बसत कर म्हणाले. बसवलं त्यांना आणि आम्ही दोघं असताना ते प्रार्थना म्हणायला लागले. तो आवाज ऐकून 2-4 जण जे बाहेर त्यांच्या सेवेकरता होते ते आत आले आणि प्रार्थना झाली आणि मग परत पुढचं बोलणं सुरू झालं. एकदा मला नागनाथ परापाशी ते भेटले, नानाराव ढोबळे. आणि मी पत्र्यामारुतीपाशी राहत होतो, तिथून नागनाथ पारापासून वळून स्वामीजींच्या दुकानाकडे मला जायचं होतं आणि 7:15 वाजलेले होते. मी म्हटलं की मी बाळासाहेबांकडे जातोय, तेव्हा बाळासाहेब म्हणायचो आम्ही स्वामीजींना. स्वामीजी म्हणायला सुरुवात झालेली नव्हती, तर ते म्हणाले की मलाही बाळासाहेबांकडे यायचंय. मी मागे एकदा त्यांच्याकडे आलो होतो, मला फार बरं वाटलं, तर चल आपण बाळासाहेबांकडे, तुझ्याबरोबर मी येतो. असं म्हणून माझ्याबरोबर काही थोडं अंतर चाललंय आणि म्हणाले की अरे 7:15 वाजलेत, मला मोतीबागेत जायला पाहिजे, प्रार्थनेची वेळ जवळ आलेली आहे, मी मोतीबागेत जातो म्हणाले. आणि जाऊन त्यांनी प्रार्थना म्हटली. या सगळ्या मोतीबागेत ते गेले. त्याच्यानंतर मला त्यांचं भलं मोठं पत्र आलं की मला बाळासाहेबांकडे यायचं आहे, पण माझी प्रार्थना आतापर्यंत कदापि चुकली नाही, त्यामुळे मी जिथं असेन तिथं संघस्थानावर जाऊन किंवा घरी असेन तर घरी किंवा प्रवासात असेल तर प्रवासात मी त्यावेळेला प्रार्थना म्हणतो. हे मी त्यांच्या ठिकाणी पाहिलं, ते त्यांच्या अंतकाळापर्यंत तसं चालू होतं आणि स्वामीजींचंही पाहिलं. असं असल्यामुळं ह्या प्रार्थनेचा प्रश्न फार चांगला आहे. त्याच्यासाठी आपल्या आत जेवढी तळमळ असेल त्या तळमळीनी सुरुवात करावी. हळूहळू श्रद्धा आणि तळमळ देखील वाढते आणि प्रार्थना सुखाचा अनुभव देते, मात्र ती तशा रीतीने म्हटली पाहिजे. पूर्वी पर्वचा आपल्या घरात आपण म्हणत होतो ते तेच होतं, पण त्याला कर्मकांडाचं स्वरूप दिलं, नाही म्हटली तर शिक्षा, असं काहीतरी एक शिक्षेचं किंवा शिस्तीचं वातावरण घरात होतं. प्रार्थनेचा अर्थ आपल्याला कळला नाही, पण प्रार्थना जेव्हा समजेल तेव्हा तरी निदान अशा भावानी जर म्हटली गेली तर प्रार्थनेत फार मोठं सामर्थ्य दडलेलं आहे. हरिओम तत्सत. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय.